उत्पत्ति 28। पवित्र बाइबल ने चांगली गोट। एक धनवान जुवान अधिकारी। एक दिस एक धनवान जुवान अधिकारी यीशु पासे ईनी तेला सोदो काय उत्तम गुरुजी कायमी जीवन मिळवला साठी माला काय कोल्ला पडील। यीशुनी तेला सांगा तू माला उत्तम कज सांगस। फक्त एकच उत्तम आहा अन तो देव आहा। पण जो तू कायमीना जीवन मिळवूला मांगहस तो देवने नेमला पाळ। त्यांनी सोदा माला कने आज्ञा साला पाळूलानी जरूर आहा। यीशुनी जवाब दिदा खून नको करशील, शिनाळी नको करशील, चोरी नको करशील, खोटा नको बोलशील। तूने बहास अन आईस ना मान राख अन तूने पड़ोसीला पदर ने जिसा माया कर। पण ते जुवान गोहसी सांगा मां बारीक पासूनच ये अख्खे आज्ञाला पाळना आहा। माला कायमीने साठी जीता रहूला साठी आजू बी काय करूनी जरूर आहा। यीशुनी तेने वर नदर करीनी अन तेने वर माया करी। यीशुनी जवाब दिदा जो तुम पूर्ण होऊला मांगहस तो जाईनी तुना अखांज इकी दे अन ती धन गरीब साला वाटी दे अन तुला सरगमा धन मिळेल तहा यीनी माने माग चाल। जी यीशुनी सांगाती जदव ते जुवान गोहनी ऐका तो खूब उदास हुई गे। कासा काय तो खूब धनवान होता अन तो तेनी अख्खे धनला देवला नहीं मांग होता तो फिरीनी यीशु पासून निंगी गे। त्या यीशुनी तेने चेला साला सांगा देव ने राज्य मा धनवान लोका साला जावला खूब कठिन आहा। एक धनवान मानूसला देवने राज्य मा तेने करता कने उठला सुईने नाकू माहून हुईनी निंगी जावला सरळ आहा। जी यीशुनी सांगा ती जदव चेला से आयका तो तेहाला नवाय लागना। तेही सांगा जो ईसा आहा तो देव कोणाला बचविल। यीशुनी चेलासांवर नदर करी अन सांगा लोकासाला पदना तारण करूला असंभव आहा। पण देवने साठी काही बी करूला असंभवनी आहा। पितरनी यीशुला सांगा आम्ही चेलासी आमना अखांज सोडीनी तुने माग आना हाव आमना इनाम काय राहील। यीशुनी जवाब दिदा दरेक जन हेरी माने कारण घर भाऊस बिहनीस बहास आईस पोसाका मिलकत सोडीनी ही तो तेने करता 100% वधारे मेळवील अन कायमीना जीवन बी मिळवशील। पण खूप ईसा जे पुढला आहा ते माग होईतील अन खूप ईसा जे माग आहात ते पुढं होईतील। मार्थी अध्याय 19:16, मार्क 10:17, लूक 18:18 मासून एक पवित्र बायबलनी चांगली गोट लिखेल आहा।